नमस्कार. रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी रत्नमाला सूर्यवंशी तुमचे सर्वांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत बराक ओबामा आणि शंकर काशीनाथ गर्गे यांच्या जीवनकार्याचा थोडक्यात आढावा घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः जाणून घेऊया बराक ओबामा यांच्या जीवनकार्याविषयी. बराक ओबामा यांचे पूर्ण नाव बराक हुसेन ओबामा असे होते. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1961 झाला. बराक ओबामा हे अमेरिकेचे 44वे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत. अमेरिकेचे 44वे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांनी 20 जानेवारी 2009 रोजी पदग्रहण केले. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी 4 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर जॉन मॅकेन यांचा 365 विरुद्ध 165 मतांनी पराभव केला. 2012 साली पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी 6 नोव्हेंबर 2012 रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर मिट रॉमनी यांचा 302 विरुद्ध 203 मतांनी पराभव केला. ओबामा हे अमेरिकेचे पहिले आफ्रिकन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी ते इलिनॉय या राज्यामधून अमेरिकेचे सेनेटर होते. अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदासाठी त्यांनी सेनेटर जोसेफ बायडेन यांची निवड केली. ओबामा हे अमेरिकेच्या शिकागो या शहराचे निवासी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः ओबामा यांचा जन्म, लहानपण आणि शिक्षण यांच्याविषयी जाणून घेऊया. बराक ओबामांचा जन्म अमेरिकेच्या हवाई राज्यातील होनोलुलू या शहरात झाला. त्यांचे वडील बराक ओबामा सिनियर हे केन्या या देशाचे नागरिक होते आणि त्यांची आई अँड डनहम ही अमेरिकेच्या कॅन्सन्स या राज्यातली होती. ओबामांचे प्राथमिक शिक्षण इंडोनेशियात या देशातील जकार्तामध्ये झाले. ते 10 वर्षाचे असताना हवाईला परतले आणि त्यानंतर त्यांच्या आजी आजोबांनी त्यांना वाढवले. हवाईमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून राजकारणशास्त्र या विषयातून 1983 पदवी घेतली आणि हार्वर्ड विद्यापीठाचा कायदा विभागातून 1991 उच्च पदवी घेतली. हार्वर्डमध्ये असताना ते हार्वर्ड लॉ रिहूचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष होते. त्यानंतर पुढची 12 वर्ष त्यांनी शिकागो विद्यापीठामध्ये संविधानशास्त्र शिकविले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बराक ओबामा यांची राजकारणातील कारकीर्द जाणून घेऊया. 1996 ओबामांची डेमोक्रॅटिक पक्षातर्फे इलिनॉय राज्याच्या सेनेटरपदी निवड झाली. पुढची 8 वर्ष त्यांनी राज्य सेनेटर म्हणून विविध समित्यांवर पदे स्वीकारली आणि अनेक कायदे तयार करण्यात महत्त्वपूर्ण वाटा उचलला. इथे त्यांनी डेमोक्रॅटिक तसेच रिपब्लिकन पक्षाच्या अनेक सदस्यांसोबत एकत्र काम करून एक वेगळा राजकारणी अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. 2004 साली डेमोक्रॅटिक पक्षाच्या बैठकीदरम्यान पक्षाचे तत्कालीन अध्यक्षीय उमेदवार जॉन केरी यांच्यासाठी पाठिंब्याचे भाषण दिल्यानंतर ओबामा प्रसिद्धीच्या झोतात आले. दरम्यान डेमोक्रॅटिक पक्षाचा नवा चेहरा अशी त्यांची लोकप्रियता वाढत राहिली. 2004 साली ओबामांची अमेरिकेच्या सेनेटरपदी निवड झाली. या निवडणुकीमध्ये त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला 70% विरुद्ध 21% अशा मतफरकांनी पराभूत केले. अमेरिकेच्या इतिहासात ते फक्त 5वे कृष्णवर्णीय सेनेटर आहेत. अमेरिकन सेनेटरमध्ये त्यांना नवीन तसेच जुन्या सेनेटरांसोबत काम करण्याची संधी मिळाली. सेनेटरच्या अनेक समित्यांवर त्यांनी अध्यक्षपदी आणि सदस्यपदी राहून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच महत्त्वाचे अहवाल मंजूर केले. आपल्या सेनेटच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अध्यक्ष बुश आणि उपाध्यक्ष डिक चेनी यांच्या निर्णयावर प्रचंड टीकेची झोड उठवली. 2007 ओबामांनी आपण 2008 अध्यक्षीय निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी घेण्यात आलेल्या चुरशीच्या प्राथमिक निवडणुकांमध्ये त्यांनी अनुभवी सेनेटर हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला. त्यांच्या सर्व प्रचारसभांना अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला आणि त्या जोरावर अमेरिकन मतदारांमध्ये अध्यक्षीय निवडणुकीबद्दल प्रचंड उत्साह निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. अध्यक्ष बुशच्या लोकप्रियतेला लागलेल्या ओहोटीचा त्यांना फायदा मिळाला. आपल्याबद्दल ह्या मुद्द्याच्या जोरावर ओबामांनी नोव्हेंबर 2008 मधील अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळवला. निवडणुकीच्या रात्री निकाल जाहीर झाल्यानंतर शिकागो शहरात लाखोच्या संख्येने जमलेल्या चाहत्यांसमोर त्यांनी अमेरिकेमध्ये बदल आला आहे असे उद्गार काढले. निवडणुकीनंतर ओबामांनी आपल्या आगामी प्रशासनामध्ये आपल्या काही कट्टर प्रतिस्पर्ध्यांची म्हणजेच हिलरी क्लिंटन परराष्ट्र सचिव तसेच रिपब्लिकन पक्षाच्या काही सदस्यांची निवड करून आपण राजकारणात मोठा बदल आणणार असल्याचे सुचवताच केले. निवडणुकीनंतर मंत्रिमंडळ स्थापन करताना व अमेरिकेचे नवीन परराष्ट्र धोरण तयार करताना त्यांनी आपले प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे सेनेटर जॉन मॅककेन यांचा वारंवार सल्ला घेतल्याचे वृत्त आहे. दोन्ही पक्षातील आपल्या विरोधकांशी मैत्री करण्यात पुढाकार घेणारे ओबामा हे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत असे इतिहासकारांचे म्हणणे आहे. पुन्हा डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार असलेल्या ओबामांनी 6 नोव्हेंबर 2012 रोजी झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार सेनेटर मिट रॉमनी यांचा 302-203 मतांनी पराभव केला. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बराक ओबामा यांची राजकीय भूमिका जाणून घेऊया. अध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या इराकवर चढाई करण्याच्या निर्णयाला ओबामांनी प्रथमपासूनच ठाम विरोध दर्शविला. अल कायदा ह्या अतिरेकी संघटनेचा शेवट करायचा असेल तर अमेरिकेने इराकवर नव्हे तर अफगाणिस्तानवर आपले लक्ष केंद्रित केले पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आणि त्यावर ते अजूनही कायम आहेत. आपण राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर अमेरिकेचे सैन्य इराकमधून 16 महिन्यात काढून घेऊ तसेच अफगाणिस्तानात अतिरिक्त 7,000 जवान पाठवू अशी घोषणा त्यांनी केली आहे. इराण हा मध्य पूर्वेतील सर्वात धोकादायक देश आहे आणि तेथे यादवी टाळायची असेल तर इराणला अणुबॉम्ब विकसित करण्यापासून परावृत्त करणे गरजेचे आहे असे ओबामांचे ठाम मत आहे. इराण, उत्तर कोरिया आणि क्युबा या देशांची विनाशर्त वाटाघाटी करण्यास ओबामा तयार आहेत. कोणत्याही देशावर लष्करी कारवाई करण्यापूर्वी राजकीय वाटाघाटींना पूर्ण संधी द्यायला हवी आणि सैन्य पाठवणे हा सर्वात शेवटचा पर्याय असायला हवा ह्या विचारांचे ते होते. ओबामांच्या मते तालिबान व अल कायदा या अतिरेकी संघटनांना अमेरिकी अथवा इतर लोकशाही राष्ट्रांवर अधिक दहशतवादी हल्ले करण्यापासून थांबवायचे असेल तर पाकिस्तानचे सहकार्य आवश्यक आहे. पाकिस्तानकडे जर या संघटनांच्या अड्ड्याबद्दल खात्रीलायक बातमी असेल आणि तरीही त्यांनी काही कारवाई केली नाही तर अमेरिका पाकिस्तानच्या संमतीशिवाय या ठिकाणावर हल्ले करेल असे स्पष्ट विधान त्यांनी एका भाषणादरम्यान केले. आपले प्रशासन पाकिस्तान सरकारवर पाकिस्तानातील दहशतवादी संस्थांवर बंदी घालण्यासाठी दबाव आणेल तसेच अमेरिकेकडून मिळणाऱ्या आर्थिक व लष्करी मदतीचा पाकिस्तानने भारताशी युद्ध करण्यासाठी दुरुपयोग केला आहे असे त्यांनीही सांगितले आहे. बहुप्रशासनाने ग्वांतानामो बे येथील लष्करी तळावर उघडलेल्या कुप्रसिद्ध बेकायदेशीर तुरुंगाला ओबामांनी तीव्र विरोध दर्शवला आहे आणि तो आपण बंद करणार असल्याचे जाहीर केले आहे. गर्भपातावर कायदेशीर बंदी घालण्याच्या ते विरोधात आहेत. तसेच शाळांमध्ये लैंगिक शिक्षण सक्तीचे करणे त्यांना मान्य नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया बराक ओबामा यांची जागतिक लोकप्रियता. बराक ओबामांच्या श्रोतांना मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या भाषणशैलीमुळे त्यांची तुलना मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर बरोबर केली जाते. केनियन वडील, अमेरिकन आई, हवाईमधील जन्म, इंडोनेशियातील शिक्षण आणि आयव्ही लीग विद्यापीठामधून उच्च शिक्षण या सर्व गोष्टींमुळे ओबामांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच झालर मिळाली आहे ज्यामुळे ऐतिहासिक कृष्णवर्णीय अमेरिकन राजकारण्यांच्या तुलनेत त्यांचे वेगळेपण उठून दिसते. ओबामांच्या 20 जानेवारी 2009 रोजी झालेल्या वॉशिंग्टनमधील राष्ट्राध्यक्षपदाच्या शपथविधी सोहळ्याला लाखो चाहत्यांनी थंडीची पर्वा न करता हजेरी लावली. ओबामांची लोकप्रियता केवळ अमेरिका देशापुरती सीमित नाही. 2008 साली BCC तर्फे घेण्यात आलेल्या एका कौलामध्ये 22 देशांच्या लोकांनी, त्यात भारताचाही समावेश होता, ओबामांना पसंती दाखवली आणि 17 देशाच्या लोकांनी ओबामा निवडून आल्यानंतर अमेरिकेचे जगातील इतर देशांचे संबंध सुधारतील असे भाकीत केले होते. निवडणुकीमध्ये ओबामा विजयी झाल्याचे जाहीर झाल्यानंतर जगभरात त्यांच्या चाहत्यांनी जल्लोष व्यक्त केला. ओबामांचा विजय केन्यामध्ये प्रचंड धूमधडाक्यात साजरा केला गेला. केन्याच्या राष्ट्राध्यक्षांनी ह्या आनंदपित्यर्थ एक दिवसाची राष्ट्रीय सुट्टी जाहीर केली. जगात इतरत्र युरोप, आशिया आणि दक्षिण अमेरिकेतील अनेक देशांमध्ये लोकांनी ओबामांच्या विजयाचे उत्साहाने व आशेने स्वागत केले. मात्र चीनमध्ये याबाबतीत अनास्था जाणवली तर पाकिस्तानात अनेक जण याबाबतीत साशंक होते. विद्यार्थी मित्रांनो, आता जाणून घेऊया बराक ओबामा यांचे समाजकार्य. बराक ओबामांनी आपल्या शिकागो शहरातील वास्तव्यादरम्यान बराच काळ समाजसेवेत व्यतीत केला आहे. 1985 शिकागोच्या दक्षिण पांढरपेशा विभागात विकसनशील समाज प्रकल्प यासाठी त्यांची प्रमुखपदी निवड झाली. त्यापुढील 3 त्यांनी कळमिळकतीवर जगणाऱ्या गरीब समाजाच्या विकासासाठी अनेक कार्यक्रम हाती घेतले. त्यापैकी काही उल्लेखनीय कार्यक्रम म्हणजे रस्ते दुरुस्ती, जुन्या इमारतीतून ॲम्बेस्टॉस काढणे, बेरोजगारांसाठी प्रशिक्षण इत्यादी. इथेच त्यांच्या राजकारणातल्या भावी कारकिर्दीची पाळीमुळे घडली. 1993 हार्वर्डहून शिकागोत परतल्यावर ओबामा कायदा हक्काचे वकील हा पेशा स्वीकारून कृष्णवर्णीय व गरीब समाजाच्या कायदेशीर हक्कासाठी काम करत राहिले. विद्यार्थी मित्रांनो, 9 ऑक्टोबर 2009 त्यांनी जागतिक शांततावाढीसाठी व अण्वस्त्र प्रसार रोखण्यासाठी केलेल्या योगदानासाठी ओबामांना 2009 नोबेल शांतता पारितोषिक देण्यात आले. 8 राष्ट्राध्यक्ष पदावर राहिल्यानंतर जानेवारी 2017 ओबामांनी नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे सत्ता सुपूर्द केली. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आता आपण बराक ओबामा यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले. आता आपण जाणून घेऊया पुढच्या व्यक्ती शंकर काशीनाथ गर्गे यांच्या जीवनकार्याविषयी. विद्यार्थी मित्रांनो, शंकर काशीनाथ गर्गे म्हणजेच नाट्यछटाकार दिवाकर अशी त्यांची ओळख. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1889 झाला. हे मराठी लेखक होते. मराठीत नाट्यछटा हा लेखन प्रकार रुजवण्याचे श्रेय दिवाकर यांना दिले जाते. त्यांनी 51 नाट्यछटा लिहिलेल्या आहेत. महासर्फ ही त्यांनी लिहिलेली पहिली नाट्यछटा होय. मग तो दिवा कोणता, पंत मेले राव चढले, चिंगी महिन्याची झाली नाही तोच, शिवी कोणा देऊ नये, फाटलेला पतंग इत्यादी त्यांच्या विशेष गाजलेल्या नाट्यछटा आहेत. पंत मेले राव चढले या नाट्यछटेच्या नावानेच वाक्यप्रचारही मराठीत रुजलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रथमतः आपण शंकर काशीनाथ गर्गे म्हणजेच दिवाकर यांच्या बालपणाविषयी जाणून घेऊया. दिवाकरांचा जन्म पुणे येथे झाला. दिवाकरांचे वडील राजेवाडी या ठिकाणी स्टेशन मास्टर होते. कालांतराने ते पुण्यास राहण्यास आले. दिवाकर हे त्यांचे दुसरे अपत्य होते. दिवाकर 2.5 असताना त्यांना आजीच दत्तक देण्यात आले. हे दत्तक विधान नाममात्र होते. आपल्या बालपणी झालेल्या या दत्तक विधानाबद्दल दिवाकरांनी मोठेपणी नाखुशी व्यक्त केली होती. त्यांच्या चुलत्यांनाही हे दत्तक विधान पसंत नव्हते. शंकर काशीनाथ गर्गे हे दिवाकरांचे दत्तक घराण्यातले नाव होते. पुढे त्यांनी त्याचे सर्व लिखाण दिवाकर या नावाने प्रसिद्ध केले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दिवाकर यांच्या शिक्षणाविषयी जाणून घेऊया. दिवाकरांचे प्राथमिक आणि दुय्यम शिक्षण पुण्यातील नूतन मराठी विद्यालयात झाले. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही. शाळेतील शालांत परीक्षा स्कूल फायनल ते 1908 उत्तीर्ण झाले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण दिवाकरांच्या जीवनाविषयी थोडंसं जाणून घेऊया. 24 जून 1910 कोल्हापूरच्या श्री विष्णू नरसिंह पाठक यांच्या सकू या मुलीशी दिवाकरांचा विवाह झाला. या कालावधीत दिवाकर असिस्टंट सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस यांच्या कचेरीत नोकरी करत होते. पुढे फेब्रुवारी 1912 दिवाकरांची डिस्ट्रिक्ट सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस यांच्या कचेरीत बदली झाली. परंतु या दरम्यान दिवाकरांचे डोळे बिघडल्यावर सिव्हिल सर्जन डॉक्टर हॅमिल्टन यांनी तपासणीनंतर सादर केलेल्या अहवालानुसार त्यांना सरकारी नोकरी सोडून द्यावी लागली. पोलीस सुप्रिटेंडंटच्या कचेरीतील नोकरी सुटल्यानंतर जून 1912 दिवाकरांनी डिप्रेस क्लासेस मिशनच्या सेंट्रल प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षक या पदावर काम करण्यास सुरुवात केली. जानेवारी 1914 असिस्टंट हेडमास्टर म्हणून तर जुलै 1915 शाळेचे हेडमास्टर म्हणून त्यांची बढती मिळाली. परंतु नोव्हेंबरमध्ये त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला व 4 महिन्याच्या शोधानंतर नूतन मराठी विद्यालयात पुन्हा एकदा शिक्षक म्हणून काम स्वीकारले. मार्च 1916 ते STCC परीक्षा पास झाले. यावेळी त्यांना सुमारे 30 रुपये मासिक वेतन मिळत होते. नूतन मराठी विद्यालयात त्यांनी प्रथमच इंग्रजी हा विषय शिकवायला सुरुवात केली. सहकाऱ्यांच्या मदतीने दिवाकरांनी लवकरच प्रत्यक्ष पद्धतीने इंग्रजी शिकवण्यात कौशल्य हस्तगत केले आणि उत्तम इंग्रजी शिक्षक असा लौकिक प्राप्त केला. 1923 ते 1931 8 वर्षाच्या कालावधीत दिवाकर शिक्षकी पेशाचेच काम करत होते. सप्टेंबर 1931 दिवाकर इन्फ्लुएन्झाच्या तापाने आजारी पडले. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया दिवाकर यांचे लिखाण. दिवाकरांनी इंग्रजी लेखकांच्या साहित्याचे वाचन केलेले होते. यातूनच त्यांच्या लेखनाला प्रेरणा मिळाली असे म्हणता येईल. 27 मार्च 1911 त्यांनी थॉमस मिल्टनच्या यॉर्कशायर ट्रॅजेडी या नाटकाच्या आधारे रंगेल रंगराव नामक नाटक लिहिण्यास सुरुवात केली. काही कालावधीनंतर गटेच्या फ्राउस्ट हे नाटक वाचल्यानंतर त्यांनी या नाटकाच्या आधारे पंडित विद्याधर नावाचे नाटक लिहिण्याचे काम हाती घेतले. ब्राउनिंगच्या डायमेट्रिक मोनोलॉग या लेखन प्रकारावरूनही दिवाकरांनी नाट्यछटा हा लेखन प्रकार विकसित केला. 18 सप्टेंबर 1911 दिवाकरांनी पहिली नाट्यछटा लिहिली. पुढच्या 2 वर्षातच दिवाकरांनी त्यांच्या एकूण नाट्यछटांपैकी बहुतेक नाट्यछटा लिहिल्या. नाट्यछटा हा शब्द दिवाकरांना वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी सुचविला. नाट्यछटा हा प्रकार लिहिण्याची प्रेरणा दिवाकरांना पटवर्धनांनीच दिली असे मानले जाते. 1913 मात्र दिवाकरांचे नाट्यछटांचे लेखन मागे पडले. शोकांत या नाट्याचा नवीन प्रकार दिवाकरांनी 1913 लिहिण्यास सुरुवात केली. 1914 मी माझ्याशी ही नाट्यसंवादाची लेख मालिका लिहिण्यास दिवाकरांनी सुरुवात केली. पाऊस, निजलेले मूल, सुट्टी, शाळेला सुट्टी, ती बिचारी रडतेच आहे ह्या नाट्यप्रसंगही दिवाकरांनी 1914 लिहिले. कारकून हे 3 अंकी नाटकही त्याच वर्षी पूर्ण झाले. 1915 सगळेच आपण एट करू नकोस आणि ICS या नाटिका लिहिल्या. 1916 दिवाकरांनी मेंटरलिंगच्या द स्थायलेट्स या नाट्यकृतीचे रूपांतर केले. 1923 ते 1931 या 8 वर्षाच्या काळात दिवाकरांनी 10 नाट्यछटा लिहिल्या. शेवटी दिवाकरांनी अहो मला वाचता येतंय, कमीचा मन्या, मसालेदार ताजा चिवडा, आले कोठून गेले कोठे, भर चौकात, असे साध्या शब्दातून प्रसंगातून जीवनविषयक खोल असे सुचविणारे नाट्य प्रवेश लिहिले. कारकुनासारख्या सामान्य माणसाच्या वास्तविक आयुष्याचे स्वाभाविक स्वरूपात चित्रण करणारे 3 अंकी नाटक कारकून लिहिले. विद्यार्थी मित्रांनो, आता जाणून घेऊया दिवाकर यांची लेखन प्रसिद्धी. नरसिंह चिंतामण केळकर यांच्याशी असलेल्या ओळखीमुळे दिवाकरांच्या काही नाट्यछटा केसरी या पत्रात प्रसिद्ध झाल्या. हरिभाऊ आपटे यांनी 7 नोव्हेंबर ही दिवाकरांची केशवसुतांवरची नाट्यछटा करमणूक या मासिकात प्रसिद्ध केली होती. उद्यान आणि ज्ञानप्रकाश या मासिकातही त्यांच्या काही नाट्यछटा प्रसिद्ध झालेल्या होत्या. रत्नाकर मासिकाच्या गोखले यांनी दिवाकर यांचे अखेरचे जवळजवळ सर्वच लिखाण नाट्यछटा, नाट्यसंवाद, नाटिका आणि छोट्या गोष्टी इत्यादी आपल्या मासिकात प्रसिद्ध केले. प्राध्यापक पोतदार यांनी साहित्य सोपान या पत्रात दिवाकरांच्या 2 नाट्यछटा प्रसिद्ध केल्या. दिवाकरांच्या सर्वच्या सर्व 51 नाट्यछटांचा संग्रह कॉन्टिनेंटल प्रकाशाने दिवाकरांच्या नाट्यछटा या नावाने प्रसिद्ध केलेला असून या पुस्तकाला प्राध्यापक राकृ लागू यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. तर विजय तेंडुलकर यांनी नाट्यछटांचे रसग्रहण केलेले आहे. याशिवाय दिवाकरांचे एकूण लेखन संपूर्ण दिवाकर या नावाखाली 1933 प्रसिद्ध केले गेलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, दिवाकर यांचा मृत्यू 1 ऑक्टोबर 1931 झाला. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण व्यक्तिविशेष या सत्रांतर्गत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि शंकर काशीनाथ गर्गे म्हणजेच दिवाकर यांच्या जीवनकार्याविषयी थोडक्यात जाणून घेतले. तर आता आपण इथेच थांबूया. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. धन्यवाद.